तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी अशोक सराफ. तुम्ही ऐकताय लाईट कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुतीच्या सोबत. बजाते रहो
ऍक्शन.
तुमचे काही एक्सप्रेशन आहेत म्हणजे यु नो डोळे फिरवणं किंवा हात वगैरे ह्या गोष्टी ह्या नाही जमू शकत कोणाला आणि ते टायमिंग नाही जमू शकत. तुम्ही लहानपणापासूनच असे अतरंगी होता, तुम्ही लहानपणापासूनच एंटरटेन करायचा सगळ्यांना, म्हणून असं सगळं तुमच्यामध्ये आहे की तुम्ही फक्त ॲक्टिंगच्या वेळेसच हे यूज करता?
काय, मी लहानपणापासून आहे माझ्याकडे, म्हणजे ते नकला करणं आणि हे करणं माझ्याकडे लहानपणापासून होतं आणि त्यावेळेला मी डोळे बिळवळ. डोळ्यांचा उपयोग हा तुमच्या अभिनयामध्ये फार प्रकर्षाने तुम्ही काही दाखवू शकता. डोळे फार महत्वाचे आहेत नेहमी अभिनयामध्ये. तुमचा चेहरा कसा करतो, पहिली गोष्ट तुम्ही डोळ्याने बोलता आणि मग अभिनयाने बोलता. पण नंतर मी त्याचं बघितलं, अरे हे जर मी एरवीच्या आयुष्यात करत राहिलो तर मग तर गोंधळ होईल, त्यामुळे मी फक्त मी ते अभिनयात पुरतच सीमित ठेवलं.
यु नो व्हॉट, माणूस कशाचीही चोरी करू शकतो पण तुमचं टॅलेंट कोणी चोरू शकत नाही. पण नाशिकहून मला एक मेसेज आलाय रुपल अभ्यंकर हिचा. ती म्हणते की हाय श्रुती, मी आणि माझी आजी न चुकता तुमचा शो ऐकतो. आजीने अशोकजींना हे कॉम्प्लिमेंट दिलं आहे की रंजना देशमुख यांच्यासोबत त्यांची जोडी खूप छान दिसायची. थँक्यू सो मच आजी आणि रुपल, मी तुमचा नक्कीच मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि ह्या गाजलेल्या जोडीबद्दल नक्कीच अशोक सराफ काहीतरी बोललेत, ते काय ह्यासाठी ऐकत रहा माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत लाइट्स कॅमेरा ऍक्शन 93.5 रेड एफएम. बजाते रहो
लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
कट इट.